Book 2 58
58
Parti del corpo
Sharirace avayav
Sharirace avayav
Io disegno un uomo
Mi manasace chitra rekhatat ahe
मी माणसाचे चित्र रेखाटत आहे.
Prima la testa.
सर्वात प्रथम डोके.
सर्वात प्रथम डोकं.
L'uomo indossa un cappello.
माणसाने टोपी घातलेली आहे.
माणसाने टोपी घातलेली आहे.
Non si vedono i capelli.
कोणी केस पाहू शकत नाही
कोणी केस पाहू शकत नाही
Non si vedono neanche le orecchie
कोणी कान पण पाहू शकत नाही
कोणी कान पण पाहू शकत नाही
Non si vede neanche la schiena
कोणी पाठ पण पाहू शकत नाही
कोणी पाठ पण पाहू शकत नाही
Io disegno gli occhi e la bocca.
Mi dole ani tond rekhatat ahe.
Mi dole ani tond rekhatat ahe.
L'uomo balla e ride.
Manus nachat ani hasat ahe.
Manus nachat ani hasat ahe.
L'uomo ha il naso lungo.
Manasace nak lamb ahe.
माणसाचं नाक लांब आहे.
Lui ha in mano un bastone.
त्याच्या हातात एक छडी आहे.
त्याच्या हातात एक छडी आहे.
Lui indossa anche una sciarpa intorno al collo.
त्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.
त्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.
È inverno e fa freddo.
हिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.
हिवाळा आणि खूप थंडी आहे.
Le braccia sono robuste.
बाहू मजबूत आहेत.
बाहू मजबूत आहेत.
Anche le gambe sono robuste.
पाय पण मजबूत आहेत.
पाय पण मजबूत आहेत.
L'uomo è fatto di neve.
Manus barfaca kelela ahe.
Manus barfaca kelela ahe.
Non indossa né pantaloni né cappotto né soprabito.
Tane pant ghatleli nahi ani coat pan ghatlela nahi.
Tane pant ghatleli nahi ani coat pan ghatlela nahi.
Ma l'uomo Non ha freddo.
पण तो थंडीने गारठत नाही.
पण तो थंडीने गारठत नाही.
È un pupazzo di neve.
हा एक हिममानव आहे.
हा एक हिममानव आहे.